इयत्ता 8वी विषय मराठी। सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये असलेला एक श्लोक मी वाचते, लक्ष द्या। कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन। गीतेमध्ये सांगितलेल्या या श्लोकातून आपल्या लक्षात आलं असेल की श्रीकृष्णाने सांगितलंय की अखंड काम करत राहा, पण हे काम करत असताना कोणत्याही प्रकारचं फल प्राप्ती होईल याची मात्र अपेक्षा ठेवू नका। मग काम करायचं आपण करतोच आहे, सकाळी उठल्यापासून आपल्या वाट्याला असलेलं काम आपण अगदी नियमितपणे करत असतो, पण हे काम करताना आपल्यामध्ये निष्ठा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, आणि हे काम पूर्ण करून आपण कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा करत नाही आहे। मग आता फळाची अपेक्षा न करायची, मग फळ कुठून मिळणार? तर पहा, आपल्या आजूबाजूला असणारी विविध प्रकारची झाडं झुडपं आहेत, या झाडांना आलेली फळं फुलं ही झाडं आपण लावली आहेत का? नाही लावलेली, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी लावून ठेवलेली ही झाडं आहेत। मग ह्या झाडांची लावण करून, झाडं लावून वाढवून आपल्या पुढच्यासाठी पिढीसाठी आपण ही काय केली पाहिजे, जोपासली पाहिजे। हे आपलं कर्तव्य, हे आपलं कर्म। मग आपली पुढची कविता याचीच आठवण करून देणारी पुढची कविता आहे, झाडे लावा। मी कविता वाचते, लक्ष देऊन ऐका। जन्मा येऊन एक करावे, एका झाडा जीवन द्यावे, प्रदूषणाचे धरा वावडे, जिकडे तिकडे लावा झाडे, उघडे डोंगर केविल वाणे, देऊ त्यांना हिरवे लेणे, एकमेका निरोप द्यावा, जिकडे तिकडे झाडे लावा, मुला मुलींनो एक करा, वनशेतीची कास धरा, भविष्य तुमचे तुमच्या हाती, वृक्ष तुम्हाला जीवन देती, एक मुखाने गरजू सारे, वृक्ष आमचे सखे सोयरे, करू नका हो यांचा घात, वृक्ष देती तुम्हास हात, धरतील छाया देतील माया, विसरू नका हो पाणी द्याया, निसर्गामुचा झाडे आमुची, करू नका हो तोड तयांची, हेच गाणे मुखी असू द्या, झाडे लावून करा फायदा। बघा, फायदाच होणार आहे आपला हे काम करत असताना, आपला आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचाही फायदा होणार आहे। मग कवीने सांगितलेलं आहे कोणतं काम, झाडे लावून। प्रत्येक व्यक्तीने जन्माला येऊन एक तरी झाड लावलंच पाहिजे, आणि हे झाड फक्त लावून उपयोग नाही आहे, ते मोठं होऊपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे, तरच आपलं पृथ्वी तलावरील जे प्रदूषण वाढलं आहे ते कमी होईल। जिकडं तिकडं जिथं रिकामी जागा आहे, पडजागा आहे, त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजेत आणि ती झाडं वाढवली पाहिजेत। जे डोंगर उघडे आहेत, म्हणजे जिथं झाडं नाही आहेत, गवत नाही आहे, केविलवाणे होऊन पहुडले आहेत, त्यांना काय केलं पाहिजे, हिरवं लेणं। जसं अलंकार घालून आपण आपलं सौंदर्य वाढवतो, तसंच या डोंगरांवरती विविध प्रकारच्या बिया लावून किंवा रोपं लावून त्याचं सौंदर्य वाढवलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। आणि हे काम करत असताना आपण एकट्याने नाही करायचं, जिकडं तिकडं जाऊन प्रत्येकाला निरोप देऊन आपल्या सोबत्यांना सखे सोयऱ्यांना काय केलं पाहिजे, हे काम करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे। कवी सांगतात, मुला मुलींनो एकच काम करा, तुम्ही काय करा, वनशेतीची कास धरा, म्हणजे हे काम पूर्ण जाण्याचं व्रत घ्या। भविष्य तुमच्या हाती आहे, आता रस्ते निर्माण करण्यासाठी अनेक मोठमोठ्या झाडांची तोड केली जाते, ही तोड थांबवून त्याच्याऐवजी अजून झाडं कशी लावता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, तरच आपलं भविष्य आणि आपली पुढची पिढी अगदी सुखरूपपणे व्यवस्थित राहील, पुरेसा प्राणवायू मिळेल, पुरेसे फळं फुलं मिळतील आणि निसर्गाचं सौंदर्यही वाढेल। एक मुखाने गरजू सारे, वृक्ष आमचे सखे सोयरे, जसं आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतो, प्रत्येक नातेवाईकाला आपण जपतो, तसं आपण आपल्या जीवलगा इतकं प्रिय झाडांना मानलं पाहिजे आणि त्यांना आपले सखे सोयरे असं मानलं पाहिजे। यांचा घात करून उपयोग नाहीये, कारणाशिवाय झाडावरती कुऱ्हाड चालवून झाडं नष्ट करणं म्हणजे हा काय आहे, आपलं भविष्य धोक्यात घालण्यासारखं आहे। म्हणून हे आपल्याला छाया देतात तर आपण सुद्धा त्यांना पाणी दिलं पाहिजे. निसर्ग आपला आहे, झाडं आपली आहेत हे लक्षात ठेवून त्यांची तोड थांबवली पाहिजे. प्रत्येकाच्या मुखामध्ये गाणं हवं, झाडं लावूया आणि झाडांची वाढ करूया. लक्षात राहील. तर कवीने सांगितलेलं आहे, आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे, तर हे भविष्य अगदी उज्ज्वल करण्यासाठी आजपासून आत्तापासून आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपण जागेवरती किंवा रिकाम्या जागेवरती आपण झाडं लावली पाहिजेत आणि ती झाडं व्यवस्थित प्रकारे मोठी होऊपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे. यातच आपलं भविष्य सुखकारक आहे. ठीक आहे.